पुढील नोंदीकडे वळू. कीटक विज्ञान असे तिचे नाव आहे. एंटेमॉलॉजी असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. कीटकविज्ञान ही प्राणीविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत कीटकांची शरीररचना, निरनिराळ्या अवयवांचे कार्य, त्यांच्या सवयी, त्यांचे परस्पर संबंध, त्यांचे पर्यावरणाशी असणारे संबंध याचा अभ्यास होतो. त्याचबरोबर पर्यावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम, शरीराची वाढ, प्रजनन, जीवनचक्र, कीटकांचा प्रसार, त्यांची उपयुक्तता, त्यांचा उपद्रव, त्यांचे नियंत्रण इत्यादी अनेक बाबींचाही अभ्यास करण्यात येतो. कीटकविज्ञानाची सुरुवात इसवी सनापूर्वी 4थ्या शतकाच्या दरम्यान अरिस्टॉटल या तत्ववेत्याने केली. तथापि 17व्या शतकापर्यंत कीटकविज्ञान अविकसितच होते. 1750 मध्ये स्वीडिश वैज्ञानिक कार्ल लिनियस याने कीटकांचा सांगोपांग विचार केला. त्याने कीटकांच्या सुमारे 2000 जातींना द्विनाम पद्धतीने शास्त्रीय नावे दिली. कीटकांची 13 गणांमध्ये विभागणी केली. तेव्हापासून कीटकविज्ञानाच्या सुसंगत अभ्यासाला सुरुवात झाली. कीटकविज्ञानामध्ये कीटकांच्या सर्वसाधारण रचना किंवा कार्याचा अभ्यास करणाऱ्या कीटकविज्ञानाच्या कृषी वैद्यकीय, पशुवैद्यकीय, औद्योगिक, वन, न्यायवैद्यकीय, आहार इत्यादींविषयक उपशाखा आहेत. उपयुक्त आणि अपायकारक कीटकांचा अभ्यास आर्थिक कीटकविज्ञान या उपशाखेत केला जातो. तसेच विशिष्ट जातीच्या कीटकांच्या अभ्यासाच्या उपशाखाही आहेत. उदाहरणार्थ माशी विज्ञान, मधमाशी विज्ञान, भुंगेरा विज्ञान, रेशीम किडा विज्ञान, नागतोडा विज्ञान, रातकिडा विज्ञान इत्यादी. कीटकविज्ञानाच्या विविध उपशाखांमध्ये मधमाशी, रेशमाचा किडा, लाखेचा किडा, वाळवी, भुंगेरे, टोळ, डास, माशा, उवा, पिसवा, खोडकिडा आणि फुलपाखरे इत्यादी कीटकांची उपयुक्तता आणि उपद्रव यांच्या दृष्टीने अभ्यास करतात. 20व्या शतकात कीटकनाशकांचा शोध लागल्यामुळे कीटकविज्ञानात मोठी क्रांती घडून आली. कीटकनाशके वापरून इतर उपाय योजून उपद्रवी कीटकांचा नायनाट करता येतो आणि उपयुक्त कीटकांची योग्य जोपासना करून फायदे मिळवता येतात. या दोन्ही बाबी कीटकविज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत. जैवतंत्रज्ञानात कीटकविज्ञानाला कृषीपूरक विज्ञान म्हणून महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. भारत सरकारने देशाच्या विविध भागात कीटक संशोधन केंद्रे स्थापन केली आहेत. मैसूर आणि श्रीनगर येथे असलेल्या सेरिकल्चर रिसर्च अँड ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये रेशमाच्या किड्यासंबंधी संशोधन करण्यात येते. महाराष्ट्रात वाई आणि पाचगणी येथे रेशीम संशोधन केंद्रे आहेत. तसंच मधमाशांसंबंधी संशोधन करणाऱ्या संस्था सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे आणि बी रिसर्च स्टेशन नागरोटा हिमाचल प्रदेश या आहेत. महाबळेश्वर येथेही मधुमक्षिका संशोधन केंद्र आहे. ही नोंद अरविंद सवाने यांनी केली आहे.